ते तिनं आनंदघन स्वतःला नाव घेतलं. आनंदघर म्हणजे लता मंगेशकरच. तिची तुम्हाला आता मी लावणी ऐकवते जी तिनं मला लाजत लाजत शिकवली. आता क्लासिकल म्हणजे क्लासिकल, तसं लावणी म्हटलं की लावणी तसंच गालं पाहिजे. जर त्या लावणीचा ठसका आला नाही तर लावणी कशाला गायची, त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. आहो येता जाता धक्का का हो मारता, अन नक्षीदार पदराला हात का हो लावता.
राघव